पाठ्यपुस्तक पाठ 2 कार्यक्षेत्र 5 चहा सांडला 5 क मैत्रा. मी ज्या कार्यक्षेत्रात काम करते ते आधी पुरुष प्रधान होते, पण आज जग बदलले आहे. हॉटेल उद्योगात आता स्त्री पुरुष असा भेदभाव होत नाही. मी लहान होते तेव्हा न चुकता टीव्हीवरचा संजीव कपूरचा खाना खजाना हा कार्यक्रम पाहायचे. मी मनाशी ठरवले होते, काही झाले तरी आपण शेफ व्हायचे. हॉटेल व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम केला आणि मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलात काम सुरू केले. आज 5 वर्षांनंतर मला बढती मिळाली आहे आणि मी चक्क मुख्य शेफ झाले आहे. ह्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो.
ख राजीव. भूलशास्त्र हा वैद्यकशास्त्राचा महत्त्वाचा विभाग आहे. शस्त्रक्रिया करताना रुग्णाला वेदना जाणवू नयेत म्हणून भूल दिली जाते. शहरी आणि ग्रामीण भागातही काम करण्याची भरपूर संधी असलेले हे क्षेत्र असून ह्या महत्त्वपूर्ण शाखेत उत्तम करिअर करता येते. 12वी उत्तीर्ण झाल्यावर मी एका वैद्यकीय महाविद्यालयात भूलशास्त्रातील 2 वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. मला बंगळुरूमधल्या एका नामांकित सरकारी दवाखान्यात भूलतज्ज्ञाची नोकरी मिळालेली आहे आणि मी तिथे माझे काम सुरू केले आहे. मला माझ्या व्यवसायाचा अभिमान वाटतो.
ग मनोज. माझे नाव मनोज थोरात. मी पुण्यातल्या एका कॉल सेंटरमध्ये काम करतो. मी एका खूप छोट्या ठिकाणाहून मोठ्या शहरात आलो आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मित्रांच्या सांगण्यावरून मी एका कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी अर्ज पाठवलेला होता. मला लवकरच नोकरी मिळाली. आधी मला रात्रीचे काम अवघड वाटत होते, पण आता सवय झालेली आहे. अमेरिकन क्लायंट्ससाठी आम्ही दूरध्वनीवरून अमेरिकेतल्या लोकांना आयुर्विम्याबद्दल माहिती देतो. माझे फारसे शिक्षण झालेले नव्हते, पण तरी मला चांगली नोकरी मिळालेली आहे याचा मला खूप आनंद वाटतो.
घ प्राची. मला लहानपणापासूनच शिकवण्याची फार आवड होती. शाळेतून घरी आले की मी माझ्या शिक्षिकेची नक्कल करायचे. वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी गणित हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते, त्यामुळे मला माझे स्वप्न पूर्ण करता आले. गेली 5 वर्षे मी औरंगाबादमध्ये एका मोठ्या शाळेत गणित हा विषय शिकवते. माझ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग शिखर गाठताना मी जेव्हा पाहते तेव्हा मला माझ्या व्यवसायाबद्दल जास्तच आदर वाटतो. कोणीतरी एक शिक्षक झाला म्हणून पुढे एवढे इंजिनियर डॉक्टर होऊ शकले ना?